चीनी मंडी .com पॉडकास्ट।
विजी डेली शुगर मार्केट अपडेट। मंगळवार 10 सप्टेंबर 2019। डोमेस्टिक मार्केट। देशभरात आज साखरेची मागणी कमी राहिली, तसेच येथील भाव 10 ते 15 रुपयांनी खाली आले। महाराष्ट्रात S30 साखरेचा व्यापार 3150 ते 3230 रुपये राहिला, तर M30चा व्यापार 3290 ते 3375 रुपये राहिला। उत्तर प्रदेशमध्ये M30चा व्यापार 3385 ते 3435 रुपये राहिला। गुजरातमध्ये S30 साखरेचा व्यापार 3215 ते 3280 रुपये राहिला, तर M30चा व्यापार 3330 ते 3380 रुपये होता। कोलकातामध्ये M30चा व्यापार 3560 ते 3660 रुपये होता। तामिळनाडूमध्ये S30चा व्यापार 3375 ते 3525 रुपये होता, तर M30चा व्यापार 3450 ते 3525 रुपये होता। दिलेले सर्व डोमेस्टिक साखरेचे भाव GST सोडून आहेत। इंटरनॅशनल मार्केट। लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट $304.90 राहिला, तर US शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट $11.03 होता। कारखानदार नुकत्याच घोषित झालेल्या MAEQ निर्यात योजनेच्या नोटिफिकेशनची वाट पाहत असल्याने बाजारात कोणती निर्यातीसाठी ऑफर दिसून येत नाही। ही योजना घोषित होताच पांढऱ्या साखरेची निर्यात सुरू होईल। करन्सी आणि कमोडिटी। अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाचा व्यापार 71.90 तर ब्राझिलियन रियलचा व्यापार 4.09 मध्ये झाला। क्रूड WTI $58.20 होते।